यत् रूपा तम अहम वंदे परमानंद माधवम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ वरदाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेचिनि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमर्तशृण्वन्ति दिव्यैः स वैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः सद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समरथं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषस्य श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौतुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमसो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्तसुशान्तदान्तसुहृदम् ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధశుచిద్వపూర్ణ సతతం తురియత్వమాసాదితం వందే త్వాం మకరందనాథయతినం రక్షస్వదీనాంకితం. బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. సభ సంతన కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ.
ఏవం కథిలయాదారభ్య హే జయ సర్వ శాస్త్రైకలభ్య ఉపనిషదా సౌరభ్య కమళదళా జేవీ. హే శబ్ద బ్రహ్మాచే మథితే శ్రీ వ్యాస ప్రజ్ఞేచేని హాతే మథుని కాఢిలే ఆయితే సార ఆమ్హీ. జే జ్ఞానామృతాచి జాన్హవీ, జే ఆనందచంద్రించి సతరావీ, విచార క్షీరార్ణవీంచి నవీ లక్ష్మీ జేహే. म्हणोनी आपुलेनी पदे वर्णे अर्थाचेनी जीवे प्राणे मी वाचोनी हो नेणे आन काही क्षराक्षरत्वे समोर झाले तयांचे पुरुषत्व वाळीले मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी. म्हणोनी जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता जेहे प्रस्तुत तुवा आता आकर्णली साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र पै संसारू जिणते हे शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. या 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावर व्याख्यान करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या या जबरदस्त ओव्या इति गुह्यतमं शास्त्रम इदं उक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. श्लोकावरचं जे विवरण आहे ते गेले 3 बुधवार आपण पाहत होतो, आज ओव्या पाहायच्या आहेत. एवं जसं तिथं वर इति शब्द आला तसं ज्ञानेश्वरांच्या व्याख्यानामध्ये देखील निरूपणामध्ये देखील एवं म्हणजे अशा प्रकारे असा शब्द आला. या ठिकाणी शास्त्र संपत. एवं कथिलयादारभ्य, कथिलयाद आरभ्य सुरुवातीला सांगितलं तिथपासून इथपर्यंत जे निरूपण झालं ते जे हे सर्व शास्त्रैक लभ्य हे निरूपण सर्व शास्त्रांच्या समन्वय रूप असं झालं. याच्यामध्ये सर्व शास्त्रांना मान आहे. या निरूपणामध्ये सर्व शास्त्रांना जागा आहे. कोणत्याही एका शास्त्राचा विशेष गौरव अथवा डिंडीमा या गीताशास्त्रामध्ये नाही. खरं म्हणजे असं म्हणत असतानाच वेदांत शास्त्र किंवा उपनिषद शास्त्र जे आहे तर त्याला धरून गीता सांगितली गेली. पण इतर जी शास्त्र आहेत तर त्या शास्त्रांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचा गीतेचा कल नाही. भगवंतांनी देखील जो उपदेश केला त्या उपदेशामध्ये इतर जी शास्त्र आहेत त्या शास्त्रांना यथोचित सन्मान यथोचित मान असा निश्चितच दिला गेला. अगदी कपिल महामुनींपासून सर्व शास्त्र या गीता शास्त्रामध्ये समाविष्ट केली गेली। अशा प्रकारे सुरुवातीपासून सांगितलेलं हे जे सर्व शास्त्रांचं समन्वय रूप असं गीता शास्त्र उपनिषदा सौरभ्य कमळ दळा जेवी उपनिषद रूप कमळ दळांना या गीता शास्त्रामुळे सुगंध प्राप्त झाला। एरवी उपनिषदांच्या ठिकाणी सुगंध होता पण गीतेच्या ठिकाणी तो एकवटला। गीतेचा प्रत्येक अध्यायाची समाप्ती होते तेव्हा इति श्रीमत भगवत गीतासु अशा प्रकारे श्री भगवंतांनी गायलेलं उपनिषदसु उपनिषदांना प्रमाण असणार उपनिषदांमधून आलेलं ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे असे शब्द प्रत्येक अध्यायाच्या शेवटी घातले गेलेले आहेत। गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान उपनिषदांमधूनच आलेलं आहे। अनेक श्लोक उपनिषदांचे जसेच्या तसे इथं आलेले आहेत। भगवंतांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशामध्ये त्याचा समावेश त्या तत्वज्ञानाचा होता। त्या तत्वज्ञानाची योग्य सुयोग्य अशी बांधणी करण्यासाठी उपनिषदांचे श्लोक भगवान व्यासांनी निवडले। एवं कथिलयाद आरभ्य हे जे सर्व शास्त्रैक लभ्य उपनिषदा सौरभ्य कमळ दळा जेवी उपनिषद रूप कमळ दळांना या गीता शास्त्रामुळे सुगंध प्राप्त झाला। हे शब्द ब्रह्माचे मथिते श्री व्यास प्रज्ञेचे निहाते मथुनी काढिले आईते सार आम्ही। शब्द ब्रह्माचं मंथन श्री व्यासांच्या प्रज्ञेनी प्रज्ञेमुळे घडलं। मंथन झाल्यानंतर अर्थातच त्याच्यातून सारभूत असं लोणी मथित बाहेर येतच। ते मथित सार आम्ही काढून दाखवलं आम्ही बाहेर काढलं। व्यासांनी घुसळलेलंच होत। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की व्यासांच्या व्यास प्रज्ञेच्या हातानी शब्द ब्रह्म घुसळलं गेलेलं आहे या गीतेच्या योगानी। ते ऐतच घुसळलं गेलं खरं म्हणजे पण आम्ही मात्र त्याचं सार काढून तुमच्या हातात दिलं कारण ज्ञानेश्वर स्वतः देखील निरूपण करतातच आहेत। असं असल्यामुळं आपण स्वतः काय केलं याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराज मोठ्या नम्रतेने व्यासांच्या पाठोपाठ स्वतःचा उल्लेख करतायत। जे ज्ञानामृताची जान्हवी जे आनंद चंद्रींची सतरावी विचारक शिरार नवींची नवी लक्ष्मी जे हे ही गीता कशी आहे म्हणून सांगू का। ही गंगा आहे पण ही गंगा ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ती गंगा तर पवित्र आहेच पण ही नवी गीतारूपी गंगा ही ज्ञानामृताची गंगा आहे। जे ज्ञानामृताची जान्हवी जे आनंद चंद्रींची सतरावी चंद्राची सतरावी जीवन कला ही नेहमीच अस्तित्वात असते। सतरावी चंद्राची जीवन कला याचा अर्थ अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत 16 कळांनी चंद्र वाढत जातो। अमावस्येच्या दिवशी तो नसतोच जणू दिसतच नाही तो लुप्त असतो। प्रतिपदेला थोडासा दिसतो आणि त्याचा अस्त होतो. द्वितीया तृतीया त्याच्या कला वाढत जातात आणि पौर्णिमेच्या दिवशी प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 15 कलांनी तो पूर्ण चंद्र आम्हाला दिसतो. पण अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या 16 कळा होतात. ज्या वेळेला प्रतिपदा असते तेव्हा चंद्र स्वरूपाने परिपूर्णच असतो. चंद्रावर पडलेला सूर्याचा प्रकाश आम्हाला इथून दिसतो, त्यामुळे आम्हाला ती प्रतिपदेची चंद्रकोर दिसते. चंद्र जाग्यावरच असतो, चंद्र कले कलेनी वाढत नाही आणि अमावस्येच्या दिवशी चंद्र नाहीसा होत नाही. पृथ्वीवरून चंद्र पाहण्याच्या सापेक्षतेचा तो परिणाम आहे. म्हणून पृथ्वीवरून अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या ज्या 16 कळा दिसतात त्याच्याही पलीकडे जाऊन चंद्र स्वरूपानी स्वतःच्या ठिकाणी नेहमीच परिपूर्ण असतो, तो कधी अपूर्ण नसतो. ही चंद्राची 17वी कळा. ही जी गीता आहे ना, ती ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे. तसंच स्वरूपाच्या आनंदाला मुकलेल्या जीवांकरता म्हणून त्या जीवाची नेहमीचीच स्वरूप स्थिती, खरं म्हणजे जीवो ब्रह्मैव नापराहा अशी श्रुतीच असल्यामुळं जीव हा मुळातच परमात्म स्वरूप आहे. जीवाला ते माहीत नाही एवढंच. असं असल्यामुळं तो कामाने ग्रस्त असताना, शोकानी मोहानी त्रस्त होऊन गेलेला असताना जीव हा मुळातच आपल्या ठिकाणी परिपूर्णच असतो. तो अजहा नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे, अशा खरं म्हणजे मूळ बोधात जीवाचं जे असणं आत्म्याच्या ठिकाणी, किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेच आहे, त्याच्या ठिकाणी असणारा अबोध, त्यामुळे जीव सुख दुःखाच्या गटांगळ्या खाताना दिसतो. पण जीव हा मुळातच परिपूर्ण आहे, जीव हा मुळातच परमात्म स्वरूप अथवा ब्रह्म स्वरूप आहे. हे जीवाचं आनंद स्वरूप आहे. ते जीवाच्या दृष्टीने जशी चंद्राची 17वी कळा तशी जीवाची देखील ही परिपूर्ण अवस्था. ही जीवाची परिपूर्ण अवस्था ज्याच्यामध्ये वर्णन करून सांगितलेली आहे आणि ज्या योगानी जीवाला तो स्वतःचा आनंदाचा बोध होतो अशी ही गीता. जे ज्ञानामृताची जान्हवी, जे आनंद चंद्रींची 17वी, विचार क्षीरार नवींची नवी लक्ष्मी जय हे, क्षीरसागरामध्ये घुसळण झाली. देव आणि दानवांनी क्षीरसागरामध्ये घुसळण केली आणि 14 रत्न प्राप्त झाली. 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणून लक्ष्मी आम्हाला मिळाली. सर्व शास्त्रांची घुसळण करून भगवान श्री व्यासांनी कारण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले हे शब्द ब्रह्माचे मथिते श्री व्यास प्रज्ञेचे निहाते आणि कृष्णार्जुनी मोकळी जे गोठी चावळली निराळी ते श्री व्यासे केली करतळी घेवो येईसी. श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये मोकळा संवाद झाला तो व्यासांनी अशा पद्धतीने लिहून ठेवला. त्यामुळं व्यासांनी केलेल्या या मंथनामध्ये, विचार मंथनामध्ये, विचाररूपी क्षीरसागरामध्ये झालेल्या मंथनामध्ये जणू ही नवीन लक्ष्मीच आम्हाला प्राप्त झाली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे ज्ञानामृताची जान्हवी, जे आनंद चंद्रींची सतरावी, जे विचार क्षीरार नवींची नवी लक्ष्मी, जे हे त्या क्षीरसागराचं मंथन केलं तेव्हा लक्ष्मी मिळाली. तर ज्ञानेश्वर महाराज या गीतेला नवी लक्ष्मी म्हणतात. ही नवीन लक्ष्मीच जणू आमच्या हातात आली. भगवान श्री व्यासांनी विचार क्षीरार नवामध्ये घुसळण केल्यामुळं हे शक्य झालं. म्हणून आपुलेनी पदे वर्णे अर्थाचे नि जीवे प्राणे, मी वाचोनी हो नेणे आन काही. म्हणून आपल्या स्वतःची पद प्रगट करत असताना ही गीता एका परमात्म्यालाच प्रगट करते. या गीतेची पद पहा, वर्ण पहा, अर्थ पहा. अगदी जीवा प्राणांनी गीता फक्त एकच गोष्ट प्रगट करते, ती म्हणजे परमात्म ज्ञान. क्षराक्षरत्वे समोर आले याच अध्यायात पहा, एक क्षर पुरुष या लक्ष्मीच्या समोर आला, एक अक्षर पुरुष या गीता लक्ष्मीच्या समोर आला. क्षराक्षरत्वे समोर आले तयांचे पुरुषत्व वाळिले, पण गीतेला त्यांचं पुरुषत्व शाश्वत तत्व हे पटलंच नाही. गीतेने त्याचा त्याग केला. तयांचे पुरुषत्व वाळिले मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी, आणि गीतेने माझ्या पुरुषोत्तमाची, भगवंत असं म्हणतात, निवड केली. तिने क्षर पुरुष देखील टाकून दिला आणि अक्षर पुरुष देखील टाकून दिला आणि तिने माझ्या पुरुषोत्तमाची निवड केली. म्हणून जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता. म्हणून ही जी नवीन लक्ष्मी स्वरूप गीता जी आहे ती माझ्या परमात्म्याची पतिव्रता जणू आहे. काय लिहिलंय बघा, या कल्पना तरी सुचतील का? वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेलं आहे. म्हणून जगी गीता मिया, एखाद्या प्रकरणाचा आरंभ कसा करावा, त्याचा मध्य कसा असावा, त्याचा शेवट कसा असावा, जसं प्रस्तावना कशी असावी तसा समारोप कसा असावा, हे सगळं भाषा शास्त्रज्ञांनी ज्ञानेश्वर महाराजांकडून शिकून घ्यावं. म्हणून जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता, जे हे प्रस्तुत तुवा आता आकर्णिली. जी आता प्रस्तुत तू ऐकतो आहेस, ऐकलीस, ती माझी, माझ्या आत्म्याची, परमात्म्याची, ती जणू पतिव्रता असणारी नवी लक्ष्मीच आहे. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र. हे शास्त्र केवळ बोलण्याचं शास्त्र नाही, खरोखर हे केवळ बोलण्याचं शास्त्र नाही, कारण ती शास्त्र उदंड बोलली. सहा शास्त्र एकमेकांमध्ये बोलली, एकमेकांच्या विरुद्ध बोलली, स्वतःचं मत सांगण्यासाठी म्हणून बोलली, पण त्या शास्त्रांनी जीवनाची धन्यता कोणाच्या हाताला लागेल तर शपथ. पण हे शास्त्र तसं नाही, हे केवळ बोलण्यात येणार शास्त्र असे या शास्त्राचं स्वरूप नाही. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसारू जिणते हे शस्त्र. जणू हे शस्त्र आहे, या शस्त्रांनी संसार जिंकला जातो. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, असं हे ज्या याच अध्यायामध्ये असंग रूपी मी देह नाही या शस्त्रांनी हा संसार वृक्ष तोडला जातो असं जे वर्णन केलेलं आहे. पण या गीतेचं वैशिष्ट्य असं की ही सगळी गीता हे एक प्रकारे शास्त्र देखील आहे आणि संसार जिंकून घेण्यासाठी साधकाला साधकाच्या हातात प्राप्त झालेलं जणू हे शस्त्रच आहे. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये, याच्या अक्षरा अक्षरातून आत्म्याचं अवतरण होत. तरी तुझं पुढा सांगितलंय ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी. पण असं असलं तरी देखील खरं म्हणजे माझं हे गुप्त धन केवळ माझ्याच पशी असणार, मी कोणालाही देत नाही असं. पण अर्जुना असं झालं की हे तुझ्या पुढे सांगितलं गेलं. वेळच अशी होती की हा हा योद्धा जर माग फिरला तर भगवंतांचं अवतार कार्य जे होत, जे योजून भगवंत पांडवांना पाठिंबा देत होते, त्याच्यामध्येच मोठा अडथळा उभा राहत होता. अर्जुनाचा अबोध दूर करणं भगवंत जरुरीच समजले, गरजेचं समजले, कारण सामान्य आर्ग्युमेंट्सनी उपयोग होत नव्हता. परी तुझं पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी. मी माझं गुप्त धन तुझ्या करता म्हणून प्रगट केलं, प्रगट करून दाखवलं. मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पार्था, तया गौतमू झालासी आस्था निधी तुगा. स्वर्गातून गंगेचं अवतरण झालं आणि शंकरांनी ती गंगा आपल्या जटेमध्ये पेली. आणि धारण केली. खरं म्हणजे त्या गंगेचा जगता करता उपयोग व्हायचा तर शंकरांनी ती आपल्या मध्ये ठेवून घेतली. पुढे गौतम ऋषींनी ती शंकरांपासून सोडवली आणि सर्व जगाकरता शंकरांनी ती मुक्त केली. या पुराणातल्या गोष्टीचा आधार घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली. मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पार्था. मी चैतन्य रूप शंभू शिवस्वरूप, माझ्या बुद्धीमध्ये माझ्या माथ्यामध्ये ही गुप्त गंगा वास करतच होती, ज्ञानरूपी गुप्त गंगा. पण ती बाहेर येण्यासाठी जो आस्थानिधी गौतम पाहिजे होता तो आज तू झालास. असं असल्यामुळं तुझ्यामुळं ही सर्व जगताला जगाला प्राप्त झाली. चौखटिवा आपुलिया पुढीला उगाणा घेयावया, तया दर्पणा चीची परी धनंजया केली आम्हा. चौखटिवा आपुलिया पुढीला उगाणा घेयावया, दर्पणाची परी धनंजया केली आम्हा. तू हे जे कृत्य केलंस त्यामुळं आपल्या स्वतःच्या स्वच्छ चोखटपणामुळं पुढीला उगाणा घेयावया जो आपल्या समोर उभा राहील त्याला स्वतःच्या मुखाचं दर्शन तर होईल, जर आरसा स्वतः स्वच्छ असेल तर. तया दर्पणाची परी धनंजया केली आम्हा. अशा प्रकारे आमचं ज्ञान, पण आम्ही जे झाकोळून ठेवलेलं होतं आमच्या ठिकाणी, ते तू स्वच्छ केलंस, ते तू मोकळ केलंस. आता कोणीही याच्यामध्ये पाहावं आणि याच्यामध्ये कोणीही पाहिल त्याला आपल्या आत्मस्वरूपाची प्रचिती यावी. का भरले चंद्र तारांगणी नभ सिंधू आपणया माझी आणी. चंद्र आणि तारांगण आकाशामध्ये परिपूर्णत्वाने गच्च भरलेला असताना इथं पुण्यात ते समजत नाही. त्याच्याकरता दिवेही नाहीत. अशा निर्जन जागी जाऊन जर पाहिलं तर समजतं की केवढी तारांगण संपत्ती आकाशामध्ये आहे. का भरले चंद्र तारांगणी नभ सिंधू तया माझी आणी. अशा प्रकारचं नभ जे चंद्र तारांगणांनी भरलेलं आहे त्याचं प्रतिबिंब सिंधू मध्ये जसंच्या तसं पडत. तैसी गीतेसी मी अंतकरणी सुदलात्वा. तसं माझ्या सकट ही गीता तुझ्या अंतकरणामध्ये तू साठविलीस प्रतिबिंबित केलीस आता ही जगाला समजल्या कधीच राहणार नाही. जे त्रिविध मळीकटा तू सांडलासी सुभटा म्हणून गीतेसी मज वसवटा झालासी गा. त्रिविध तापरूपी मळ कोणते अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक असे हे जे त्रिविध ताप त्याच्यापासून तू मुक्त झालास. या तीन तापांमध्ये आपण कुठं ना कुठं तरी त्रास सहन करत असतो. अधिभूत अधिदैव आणि आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्या देहालाच काहीतरी होणं, जसं डोळे येणं, नाकात माळीण, कान दुखणं, गळू येणं, चट्टे उमटणं, याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. अधिभौतिक ताप म्हणजे उन्हाळ्यामुळे उन्हाळ्या लागणं, थंडीमध्ये थंडीचा त्रास होणं, असं पंच महाभूतांचा शरीराला झालेला ताप हा अधिभौतिक ताप. आणि अधिदैविक ताप म्हणजे दैववशात आपल्याला येणाऱ्या अडचणी. जसा एखादा रोग असावा तो अनुवंशिकतेने यावा, त्याच्यात आपला दोषही काही नाही, आपला हेतूही काही नाही. अर्जुनाच्या निमित्ताने सर्वांना ते सांगतायत की या तीन तापांमध्ये प्रत्यक्षत कोणी ना कोणी अडकलेला असतो, प्रत्येक जण अडकलेला असतो. पण हे त्रिविध ताप सोडून तू दिलेस म्हणून या गीतेच्या ठिकाणी वसवटा झाला असी गा, तुझं वसती स्थान झालं. परी हे काय, परी हे बोलो काय गीता, जे हे माझी उन्मेषलता. जाणे तो समस्ता मोहामुके आलं. मोहापासून सुरुवात, उपसंहारामध्ये मोह दूर होतो अशा प्रकारचं कथन. सेविली अमृत सरिता रोगू दवडूनी पंडुसुता. बऱ्याच होव्या अमरपण उचिता देऊनी घाली. अमृत सरिता अमृत प्राशन जर केलं तर रोग दूर होऊन जसं अमरत्वाला प्राप्त व्हावं, तैसी गीता हे जाणीतलिया काय विस्मयो मोह जावया. जो गीता जाणतो त्याला मोह त्रास कसा देईल याचं उत्तर देणार नाही असं बरं का. गीता त्रास देणार नाही. परी आत्मज्ञाने आपण पया मिळजे येथ. मोह तर नाहीसा होईलच, पण आत्मज्ञान प्राप्त होईल. जया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपुलेया जीविता पाही होऊन या उतराई लया जाय. ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी कर्म आपल्या जीवितावरून आपल्या स्वतःला कुरवंडी करून टाकून देत आणि लय पावत, कर्माचा नाश नाही. कर्म विपाकाच्या सिद्धांताप्रमाणे एकदा सुरू झालेलं कर्म जगताच्या अंतापर्यंत चालू राहत. साद पडसाद न्यायानी, ध्वनी प्रतिध्वनी न्यायानी कोणीही केलेलं जे कर्म असतं त्याला अंत नाही, ते चालू राहत. जसं कधी कुठलं युद्ध थांबलेलं तुम्ही पाहिलेलं नाही, पराभवातच पुढच्या युद्धाची बीज रोवलेली असतात. मी असं ऐकलं की पाकिस्तानमध्ये आज येणाऱ्या प्रत्येक तरुण जवानाला, शिपाई म्हणून जो येतो तिथपासून, अशी शपथ दिली जाते की 71 साली आपली फाळणी ज्यांनी केली त्यांचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. काय होईल सांगता येत नाही, कसा बदला होईल सांगता येत नाही, पण कुठल्याही युद्धाचा कधीही पहिल्या महायुद्धात दुसऱ्या महायुद्धाची बीज होती. दुसरं महायुद्ध संपलं, पण आता हे जे रशिया युक्रेन हे जे सगळं चाललेलं आहे, ज्या अनैसर्गिक फाळण्या जिथं जिथं झाल्या, जिथं जिथं सुरुवातीला कधीतरी कोणाला माघार घ्यायला लागली, कधीही कोणतंही युद्ध जसं थांबत नाही, पराभवानी थांबत नाही, कर्म देखील तसंच थांबत नाही. कर्माचं फळ मिळतं त्या व्यक्तीला, त्याच्या अंतरफळाचा संस्कार त्या व्यक्तीवर होतो, त्याच्या चित्तावर होतो, मनावर, अंतःकरणावर होतो, आणि त्यामुळं पुढचं कर्म करायला तो प्रवृत्त होतो. त्यामुळं त्याचं पुढचं कर्म ज्या पद्धतीने होतं तो पहिल्या कर्माचा परिणामच असतो, त्याची विचारसरणी तशी बनते, त्याची निर्णय शक्ती तशी बनते. आणि एवढंच नव्हे तर व्यक्तीच्या मृत्यूनेही फरक पडत नाही असं म्हणतात. तो पुन्हा जेव्हा जन्म घेतो आणि पुन्हा तेव्हा त्याला प्रकृती प्राप्त होते, तेव्हा मागच्या जन्मात ज्या काही चुका झालेल्या असतील, बरोबर झालेलं असेल, जे काही संस्कार झालेले असतील, ते सगळे संस्कार परत कामाला येतात. तुमच्याच दोन मुलांच्या ठिकाणी असणारी निर्णय शक्ती वेगळी का, त्यांची आकलन शक्ती वेगळी का, अशा करता की त्यांच्या प्रवासाने ते चाललेले आहेत. ती तुमची मुलं आहेत हा आत्ताच्या तुमच्या जीवनाच्या मोहाचा तो भाग आहे, तो ठीक आहे, जीवनाकरता ते योग्यही आहे, ती तुमचीच मुलं आहेत, तरी देखील त्यांचा स्वतंत्र प्रवास चाललेला आहे आणि त्या जीवानी केलेल्या कर्माचा पडसाद म्हणून सर्व जन्म आहे. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, असं तुकाराम महाराज म्हणतात. असं हे कर्म आपल्या स्वतःच्या जीविताची कुरवंडी करतं आणि लय पावतं आत्मज्ञानाच्या ठिकाणी. या कर्म सिद्धांताला एकच उपाय आहे, तो म्हणजे आत्मज्ञान. हरपले दाऊनी जैसा मागू सरे वीर विलासा, ज्ञानची कळस वळ घे तैसा कर्म प्रासादाचा. काय ओविलेले बघा, हरपले दाऊनी जैसा मागू सरे वीर विलासा, हरवलेला आहे रस्ता पण कोणीतरी दाखवतो की असं नाही असं जायचं, असं कोणीतरी दाखवतो आणि त्याप्रमाणे वाटचाल घडते, चालणं घडतं. चालणं घडल्यानंतर मग एक वेळ अशी येते की सगळा माग संपून जातो, मार्गच संपतो. जिथं जायचं असतं ते ठिकाणच येतं, त्यामुळे मार्ग संपतो, त्याचा शोध घेण्याचाही प्रश्न निकालात निघतो. हरपले दाऊनी जे हरवलेलं होतं ते दाखवल्यावर जसा माग संपून जातो त्या वस्तूचा, किंवा मार्ग संपतो. ज्ञानाची कळस वळघे तैसा कर्म प्रासादाचा, तशा या कर्म रूपी प्रासादाचा जो कळस असणार ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्म प्रासादाची परिपूर्णताच होते. म्हणून ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो. म्हणून ज्ञानी पुरुषाची जी कर्म आहेत ती कर्म समस्त लयाला जातात. त्या ठिकाणी कर्म प्रासाद पूर्णच होतो. आत्मज्ञानानीच ज्ञानानीच कर्म प्रासादावर कळस चढतो, नाहीतर मजल्यावर मजले बांधले जातात. पण कर्म प्रासादाचं बांधकामच पुरं होत नाही, कधी त्याचा कळसच चढवला जात नाही. बांधकाम तर चालू आहे, पण बांधकाम या प्रासादाचं कधी संपतच नाही. पण ज्ञानानी मात्र ते संपतं. सर्व ज्ञान प्लवे नैव वृजिनम संतरश्यसी. ज्ञान प्राप्त झालं नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते असं भगवंत म्हणतात. ते ज्ञान जर झालं तरच या कर्म प्रासादावर खरा कळस चढतो. आता कळसाच्या वर बांधकाम नाही, कर्म प्रासादच थांबतो. म्हणून ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा. म्हणून ज्ञानी पुरुष त्याला आता कोणतंही कर्तव्य म्हणून शिल्लक राहत नाही. ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो. ते श्री कृष्ण वचनामृत पार्थी भरोनी असे वोसंडत. पार्थाच्या ठिकाणी सप्तमी आहे. पार्थी हे वचन रूपी अमृत, जसं पार्थ हा एखादा घडा असावा, तो घडा जसा भरून तरीही ओतत राहिल्यानंतर परिपूर्णतेने भरून तो व्हावा, ते श्री कृष्ण वचनामृत पार्थी भरोनी असे वोसंडत मग व्यास कृपा प्राप्त संजयासी. ज्ञानेश्वर महाराजांचं लक्ष बघा, त्यांचं निरूपण बघा. सुरुवातीला त्यांनी कसं निरूपण केलं, ही गीता कशी दुसरी लक्ष्मी आहे, तसं व्यास प्रज्ञा काय आहे. या गीतेच्या अक्षरातून आत्मा अवतरविण्याचं कसं सामर्थ्य आहे याचं सुरुवातीला वर्णन केलं. अर्जुनाचा मोह गेला हे सांगितलं. कर्म थांबतात ज्ञानापाशी याचं निरूपण केलं. आणि या निरूपणानी अर्जुन संतृप्त झाला असं सांगितलं. आणि आता ज्ञानेश्वर महाराजांचं लक्ष संजयाकडे गेलं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, पार्थ जसा भरून ओसंडू लागला त्या ज्ञानानी तसंच व्यास कृपेनी संजयाला देखील तशीच स्थिती प्राप्त झाली. तो धृतराष्ट्र राया सूतसे पान करावया म्हणून जीवितांतू तया नोहेची भारी. तो संजय धृतराष्ट्राला या गीतामृताचं पान करण्यासाठी म्हणून प्रवृत्त झालेला, जर याला हे गीता ज्ञान प्राप्त झालं तर जीवितांतू तया नोहेची भारी, जीवन संपणं देखील आता धृतराष्ट्राला अवघड वाटणार नाही. जर एवढा उपदेश धृतराष्ट्राला पचला मग स्वतःचही किंवा त्याच्या मुलांचंही. मामकाहा पांडवाहा चैव, माझे जिंकतील की पांडवांचे जिंकतील हा जो प्रश्न होता त्याचा, आणि माझे असावेत अशी त्याची भावना होती, त्याच्या स्वतः सकट कोणाच्याही जीवनाची जीवनाचा अंत या अमृतापुढे काहीच नाही, अशा प्रकारचं गीतापान संजय धृतराष्ट्राला करतो आहे. एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी, परिसेखी तेची उजरी पातला भली. एरवी हे गीता श्रवण आहे. जर अनधिकारी असेल ऐकणारा पण त्यालाही एखाद वेळेला प्रकाश प्राप्त होऊ शकेल. अधिकार नसला तरी देखील गीतेमुळे त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडू शकेल. जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले ऐसे गमले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेव्हा द्राक्षाचं फ्रूट सॅलेड केलं, त्यांच्या काळात द्राक्ष होती हेही याच्यावरून सिद्ध होत, आणि द्राक्षात दूध घालून जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले ऐसे गमले. कारण दूध कोणत्याही फळामध्ये घातलं तर मग नासत, वाया जात असं वाटतं खरं, असं वाटलं तरी फळ पाकी दुणावले देखी जे जेवी. पण प्रत्यक्षत निर्माण झालेला पदार्थ खाताना असं लक्षात येलं की दूधही वाया गेलं नाही आणि द्राक्षही वाया गेली नाही. तैसी श्री हरी वक्त्रींची अक्षरे संजये सांगितली आदरे. संजयाने मोठ्या आदरपूर्वक सांगितल्यावर ही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावानी पाहतायत, त्याच्यावर काय फरक पडला पडला नाही त्याच्याशी काही कर्तव्य नाही. पण तो अंध असला तरी देखील त्यालाही धृतराष्ट्रालाही सुख झालं असं ज्ञानेश्वरांनी पाहिलं. त्याची मराठेने विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे, मी जाणे नेणे तैसे निरोपिले. ज्या योगाने धृतराष्ट्र सुखी झाला तेच मराठीत प्रगट करून विन्यासे निरूपण करून मिया उन्मेषे ठसे ठोंबसे, माझ्या ज्ञानाच्या ओबड धोबड ठशांनी मी जाणे नेणे तैसे निरोपिले. काय मला जे समजलं न समजलं पण मी निरूपण करून मात्र सांगितलं. सेवंतीये अरीसी काही अंग पाहता विशेषु नाही, शेवंती आणि अरीसी शेवंती म्हणजे काटेरी शेवंती आणि सुगंधी शेवंती. सेवंतीये अरीसी काही अंग पाहता विशेषु नाही, ती फुलं एकसारखीच दिसतात. परी सौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणीजे, पण त्यांच्यात फरक काय आहे ते त्या भ्रमरांना जाऊन विचारा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यांना बरोबर कळत. तैसे घडते प्रमेय, थोडा वेळ पुढे जातोय पण दोन तीनच ओव्या राहिल्या. तैसे घडते प्रमेय घेईजे, तसं मान्य होणार जे प्रमेय आहे माझ्या निरूपणातलं ते तुम्ही स्वीकारा. उणे ते मज देईचे, आणि जे तुम्हाला तेवढं पसंत नाही ते तुम्ही मला परत देऊन टाका, माझं काही म्हणणं नाही. हे नेण जे नेणणे हेची सहजे रूप की बाळा, कारण लहान मुलाला, लहान मूल आहे तर ते नेणतच असतं, तेच त्याचं रूप असतं. आपण नाही का म्हणत लहान आहे ना, तो तो लहान असल्यामुळं त्याचं सगळं जसं माफ तसं माझं, जे तुम्हाला पसंत नाही पडलं ते मला परत द्या. नेणणे हेच बाळकाचं रूप. तरी नेणते जरी होये तरी देखोनी पाप की माये, हर्ष केही न समाये चोज करीती. आणि लहान मूल जरी अजाणत असलं तरी त्याच्या वडिलांना किंवा त्याच्या आईला हर्ष केही न समाये चोज करीती. त्याला किती कळते हे न पाहता जसे आई वडील त्याचं कोड कौतुकच करत असतात, तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडायचे, तुम्ही मिळालात म्हणून माझे लाड होत आहेत. तुम्ही संत माझे माहेर आहात, समोर सद्गुरु होते, निवृत्तीनाथ होते, धाकटे बंधू सोपान देव, त्यांच्यापेक्षा धाकटी बहीण मुक्ताबाई आणि काही संत सज्जन श्रोते. तैसे संत माहेर माझे तुम्ही तुम्ही मिनलिया मी लाडायचे, तेची ग्रंथाचे निव्याजे जाणी जोजी. तेच लाड ग्रंथाच्या निमित्ताने तुम्ही माझे करता आहात, मी नेणताना बोलतोय हे मला समजतंय. आता विश्वात्मकुहा माझा श्री स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक तुझा ज्ञान देव म्हणे. आता विश्वात्मक भाव असणारा माझा स्वामी सद्गुरु श्री निवृत्ती राजा, तो माझी ही वाक पूजा ऐकून स्वीकारो अशी माझी प्रार्थना आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम विरचिताम भावार्थ दीपिकायाम पंचदशोध्याया, अशा प्रकारे हा ज्ञानदेवांनी रचलेल्या भावार्थ दीपिका या ग्रंथाचा 15वा अध्याय समाप्त झाला. अशी मजा आहे, हा 15वा अध्याय आपण सगळे खूप रंगून गेलो. आता गुरुपौर्णिमेचे मोठे आनंदाचे दिवस सुरू होतील. मला एक योगायोग, पण मला तो आवडला तो असा की आता या 4 तारखेपासून 12 तारखेपर्यंत पूजा आहे, त्यामुळे मध्ये प्रवचन नाही. मात्र माझी अशी कल्पना आहे की ती बुधवारी 15 तारीख येत असावी, 16 तारीख. 16 तारखेला आपण प्रवचन ठेवले तेव्हा, पण मला आता असं वाटतं की ते प्रवचन ठेवलं हे चांगलंच झालं. याचं कारण 16व्या अध्यायाचा प्रारंभ होतो आहे आणि तुम्ही सर्वजण इथं गुरुस्तवन करणार आहात, तर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे गुरुस्तवन आहे, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता जो अविद्या राती रुसोनिय, गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा, जेणे विवळतीये सवेळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिती देहाहंतेची अविसाळे जीव पक्षी. तो सूर्य उगवला की विश्वाभास प्रगट होतो, पण हा सद्गुरु रूपी सूर्य जीवनात उगवला की विश्वाभास मावळतो. अशा सद्गुरु रूपी सूर्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं स्तवन या पवित्र काळामध्ये आपल्या कडून उच्चारलं जाईल, ऐकलं जाईल आणि मग 16वा अध्याय तर पुढे चालू राहणारच आहे. पण या काळात तो सुरू होतो आहे या योगायोगाचं मला फार समाधान वाटलं. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति ही शांति ही शांति. हरी 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 नमोपा माहुली प्रभु. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघु.